श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोध आपण पाहतो आहोत. हा श्लोक आहे 94. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणून म्हणा तेच हे नाम आता. नुसतं आपल्याला सांगून पटणार नाही म्हणून अनेकांची उदाहरणं देत आहेत, मोठ्या मोठ्या लोकांची, प्रत्यक्ष परमेश्वर महादेव, ते सुद्धा नाम घेतात तर तुम्ही का घेत नाही असं त्यांचं म्हणणं. आता इथं बघा, तिन्ही लोक जाळू शके कोप येता. शंकराला कोप आला, क्रोधाविष्ट झाले. एवढं सामर्थ्य आहे की तिन्ही लोक जाळून टाकतील. एवढे सामर्थ्यवान प्रत्यक्ष भगवंतच. तो निवाला हरू, ते शंकर निवाले, शांत झाले. मुखे नाम घेता, संतप्त झालेले, प्रळयकाळाला काय असं वाटण्याजोगं त्यांचा क्रोध, असे असलेले ते सुद्धा निवाले. शब्द छान आहे फार, निवालं. आपण एखादे म्हटलं निवालं का, ते तप्त झालेलं होतं, ते हळूहळू हळू शांत झालं, प्रसन्न झालं, आनंदित झालं. निवाला हरू कशाने, मुखे नाम घेता. शंकर जेव्हा रामनाम घ्यायला लागले तेव्हा ते हळूहळू शांत झाले. तसं आणखीनही अनेक ठिकाणी त्यांनी दिलं आहे की विषप्राशन केल्यामुळे शंकरांचा जो दाह होत होता तोसुद्धा रामनामाने शांत झाला. कंठात त्यांनी राम ही दोन अक्षरं ठेवली त्यामुळे ते शांत झालं. तसं इथं ते म्हणत आहेत, निवाला हरू तो मुखे नाम घेता. नाम घेता घेता वाणी पवित्र होते. ज्या वाणीनं आपण काय काय बोलत असतो, कित्येक गोष्टी आपण न बोलाव्या त्या बोलत असतो, ज्याची गरज नाही ते बोलत असतो, कुणाची तरी निंदा, कुशाची तरी टीका, कुणाचं तरी बद्दल वत्सर वाटत असतो, ते शब्द येतात, वेडेवाकडे शब्द येतात. अशी ती वाणी अपवित्र झालेली असते. ती वाणी जर पवित्र करायची असेल तर मुखाने रामनाम घ्यावं. रामनाम ह्याचा अर्थसुद्धा भगवंताचं नाम. कृष्ण कृष्ण म्हटलं तरी चालेल, हरी हरी म्हटलं तरी चालेल. कारण इथंसुद्धा समर्थाने सगळ्यांचा उल्लेख केला आहे. मना वासना वासुदेवी वसुदे, वासुदेवाचं नाव आलं आहे, शंकराचं नाव आलं आहे, रामाचं नाव आलं आहे. ह्याचा अर्थ एकच, भगवंत निरनिळ्या रूपाने अवतार घेत असतात आणि त्यांना त्यांचं जे काम आहे, कार्य आहे, ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये कधी एकमेकात मतभेद झाले, भांडणं झाली असं कधी नसतं. त्यांचे भक्त मात्र भांडत असतात. आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्ही शंकराचे भक्त आहोत, भांडतात. सगळे अज्ञानापोटी होत असतं. सगळे जे काही दुःख आहे ते अज्ञानापोटी आहे. ज्याला ज्ञान झालं त्याला दुःख नाही. कारण जर त्याला काही दुःख आलं तरी त्या दुःखाकडे बघण्याची त्याची दृष्टी वेगळी असते. त्याला काही संसारात त्रास होत नाही का? होतो. देहाला त्रास असतो, मनाला त्रास असतो, पण त्या सगळ्याकडे बघण्याची त्याची दृष्टी बदलल्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीने त्याला व्यग्रता येत नाही. तो शांत राहतो आणि सगळ्या गोष्टीकडे तटस्थपणाने पाहतो. जपे आदरे पार्वती विश्वमाता. शंकरच फक्त नाम घेतात असं नव्हे, तर पार्वती माता ही देखील अत्यंत आदरे. बघा, आदरे जप करते आहे. जप तप सगळं जे चाललेलं आहे ते त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याचा संतोष मिळवण्यासाठी. तपाला मनुष्य बसतो, ध्यान करतो, कशासाठी? त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. निरनिळे मार्ग आहेत. नामाचा मार्ग आहे, ध्यानाचा मार्ग आहे, चिंतनाचा मार्ग आहे. साधकाने सगळे मार्ग थोडे थोडे घ्यावेत. भक्तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग, हे जे मार्ग सांगितले त्याला पाया कर्माचा. कर्माच्या पायावर या तिन्ही मार्ग आपण अवलंबावेत म्हणजे आपल्याला भगवंतापर्यंत पोचणं सहज नाही, कष्टसाध्य आहे, तथापि होऊ शकेल जर त्याप्रमाणे केलं तर. म्हणून जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणून उमा महेश्वर दोघंही काय करतायत, रामाचं चिंतन करतायत, त्याचा जप करतायत. म्हणून म्हणातेच ह्या नाम आता, म्हणजे मी सांगतो आहे म्हणून तुम्ही नाम घ्या असं नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की प्रत्यक्ष उमा महेश्वर त्याचं नाम घेत आहेत म्हणून आता तरी तुम्ही त्याचं नाम घ्या. एखादी गोष्ट चांगल्या व्यक्तीनं केली म्हणजे तिचं अनुकरण करावं असं वाटणं आणि करणं हे आवश्यक असतं. कुणाचं अनुकरण करायचं हा विचार आपण करायला पाहिजे. नको त्या गोष्टीचं अनुकरण करत असतो आपण. केशभूषा, वेशभूषा, खाणं, आचार विचार, आहार विहार सगळ्या बाबतीमध्ये आलं काही नवीन की आपण ते घ्यायचं, पण ते योग्य आहे का? आपल्याला ते मानवणार आहे का? आपल्या हिताचं आहे का हे बघायला पाहिजे. जसा एखादा पदार्थ जिभेला गोड लागला, पण बाबा तो तुझ्या हिताचा आहे का, तुझ्या प्रकृतीला मानवणार आहे का, तर घ्यायचा. तो चांगला असला तरी तुला जर तो घेण्याजोगा नसेल तर नाही घ्यायचा. या ठिकाणी विवेक जागृत पाहिजे. हा व्यवहारातला विवेक आहे, परमार्थातला विवेक वेगळा. पण साधा विचार विवेक प्रत्येक बाबतीत आपल्याला पाहिजे, तरच आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं होईल. म्हण इथं ते म्हणतात ते तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेच हे नाम आता. जय जय रघुवीर समर्थ.